विविध भारती पुणे, सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याची दिशा मिळते. रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात सरकार केवळ आश्वासनांपुरतं मर्यादित राहत नाही, तर प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून परिवर्तन घडवत आहे, असं प्रतिपादन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरस्थ पद्धतीनं विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या 51,000 अधिक युवकांना 16 रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्र वितरित केली. त्यावेळी पुण्यातल्या रोजगार मेळाव्यात मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 25 प्रातिनिधिक नियुक्तीपत्र देण्यात आली. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, रेल्वेचे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यावेळी उपस्थित होते. एकंदर 200 उमेदवारांना टपाल खातं, रेल्वे, सीआयएसएफ, बँकेसहित विविध सरकारी कार्यालयात सेवेची ही नियुक्तीपत्रं देण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक नियुक्तीपत्रं रेल्वे खात्याची होती. या नियुक्तीमध्ये महिला, दिव्यांग आणि दुर्गम भागातील उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे, त्याची सखोल चौकशी करून अंतिम अहवाल प्राप्त होणार आहे. केंद्रीय नागरी वाहतूक विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात बातमीदारांना ही माहिती दिली. ब्लॅक बॉक्स तपासणीची प्रक्रिया आता देशातच होत असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले. पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय कॅडेट्सचा सेवारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. 5 कॅडेट्सपैकी 1 भारतीय वायुदलात आणि 4 जणांना भारतीय सैन्यात कमिशन देण्यात आलं आहे. यावेळी ज्येष्ठ मान्यवर, माजी सैनिक, प्राध्यापक तसंच पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सशस्त्र सेना वैद्यकीय महासेवा संचालक सर्जन व्हॉइस एडमिरल आरती सिरन यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आणि देशसेवा तसंच समर्पणाच्या कारकिर्दीत यश आणि परिपूर्णतेसाठी शुभेच्छा दिल्या. पर्यावरणपूरक आणि कार्बन उत्सर्जनमुक्त वाहतुकीसाठी शासन ग्रीन मोबिलिटीच्या दिशेनं ठोस पावलं उचलत असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज पुण्यात दिली. शिक्षण प्रसारक मंडळी आणि निरामय या संस्थेच्या वतीनं 115 विद्यार्थिनींना मिसाळ यांच्या हस्ते मोफत सायकलचं वाटप करण्यात आलं. ग्रीन मोबिलिटी, सायकलिंग, सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रोसारखे प्रकल्प, ई बसची खरेदी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला शासन प्राधान्य देत असल्याचं मिसाळ यावेळी बोलताना म्हणाल्या. राज्य सरकारनं होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणीबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारनं एक अभ्यास समिती नेमल्यामुळे आयएमएच्या पुणे शाखेनं आपला संप मागे घेतला आहे. या निर्णयामुळे एलोपॅथी आणि होमिओपॅथी डॉक्टरांच्या दरम्यान वाद निर्माण झाला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीस पाठवली आहे, तसंच अशा मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांचा नळ जोडणी खंडित करण्यात येणार आहे. शहरात 50,000 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणारे 25,130 मालमत्ताधारक आहेत, तर 5 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेले 784 मालमत्ताधारक आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम विरोधी मोहिमेत रहाटणी इथल्या नखाते वस्तीमध्ये अंदाजे 1200 चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली. आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसंच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा फौजफाटा उपस्थित होता. यंदाच्या शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत 93 खेळांचा समावेश आहे. स्पर्धेचे बदलते नियम आणि मार्गदर्शक तत्वांबाबत शिक्षकांनी सजग राहण्याची गरज असल्याचं पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी नियोजन बैठकीत नुकतंच सांगितलं. या बैठकीत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हवामान. पुणे आणि परिसरात आज दिवसभर सूर्यदर्शन झालं. उद्या आकाश साधारण ढगाळ राहून पावसाची हलकी सर पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.